भाग 32 परीक्षा मत्तय याचा 6वा अध्याय 24 वचन, तिमत्त्याला पहिले पत्र याचा 6वा अध्याय 7-10 वचन, करिंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय 13-14 वचन। सैतान नेहमी परमेश्वराने लेकरांची कसोटी ल्यावसाठी परीक्षा करहत, त्याला वाट की येशूने माग जाऊ नाही। सैतान विश्वासणाऱ्यांना पैसा, कापडा, तांबोक, दारू, दैहिक शरीराद्वारे पापात पाडा। सैतान आम्हाला विश्वास दाखवा की या सर्व गोष्टी आम्हाला सुख आनंद देई इसा वाटा, परंतु सैतान खोटा बोला, तो आम्हाला फसवा, आम्ही परमेश्वराने विरुद्ध काम करा म्हणून आम्हाला फसवा, तुम्ही परीक्षेत पडूला नको म्हणून येशूनी प्रार्थना करा।